चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी सॅनिटायझरचं उत्पादन करावं। केंद्र सरकार हँड सॅनिटायझरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र शासनानं 19 मार्चला अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3 उपकलम 2 क सुधारणा करून अल्कोहोलचं उत्पादन दर्जा वितरण किंमत आणि आनुषंगिक बाबी यामध्ये नियंत्रण प्रस्थापित केलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची कमतरता असल्याचं लक्षात घेऊन साखर कारखान्यांनी सॅनिटायझर तयार करावं असे आदेश केंद्र सरकारनं राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत। यासाठी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन ऑल इंडिया डिस्टलरीज असोसिएशननं प्रयत्न करावेत असंही आदेशात म्हटलं आहे। केंद्र शासनाकडील ग्राहक संरक्षण अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडील नोटिफिकेशननुसार इथाइल अल्कोहोल एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल इथेनॉल या घटकांचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समावेश केला आहे। या कायद्यातील बदलामुळे इथाइल अल्कोहोल एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल इथेनॉल यांच्या किमती 5 मार्च 2020 विक्री किमतीच्या पातळीवर आणण्यात आलेल्या आहेत। ज्या साखर कारखान्यांमध्ये आसवनी प्रकल्पामधून इथाइल अल्कोहोल एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल इथेनॉल यांचं उत्पादन घेतलं जातं त्या सर्व साखर कारखान्यांनी वरील उत्पादनं विकताना 19 मार्च अत्यावश्यक वस्तू कायद्यांमधील झालेल्या बदलानुसार 5 मार्च किमती विचारात घ्याव्यात आणि त्याप्रमाणे त्यांची विक्री करावी। अन्यथा उपरोक्त कायद्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे। कोरोना विषाणूचं संकट विचारात घेऊन आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांनी हँड सॅनिटायझरचं उत्पादन आवश्यक त्या परवान्या घेऊन केल्यास सामाजिक बांधिलकी निभावल्याचे आणि राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सहभागी झाल्याचं समाधान मिळू शकेल। आसवनी प्रकल्पातून हँड सॅनिटायझरसाठी आवश्यक इथाइल अल्कोहोल इथेनॉलचा पुरवठा सहज आणि त्वरित उपलब्ध होईल। तसंच त्या उत्पादनांचा दर्जा आणि किंमत उपरोक्त कायद्यातील बदलाप्रमाणे राहील याची दक्षता घ्यावी असं साखर आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे।